सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे लाइट्स कैमरा
एक्शन इन द स्पॉटलाइट। नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। ऍक्शन।
तुम्ही 10वीत असताना कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला, तो कसा सुरू झाला ते सांगा ना।
मी एका कॅटररकडे ऍज अ डेकोरेटर काम करायचो, पण मी त्याला कॅटरिंग मध्ये खूप मदत करायचो। मला त्याच्यात पैशाची अपेक्षा नसायची, मला मजा यायची। त्यांचं टेबल जेव्हा लावत असायचे, मेनू लावत असायचे, तेव्हा ते टेबल लावणं, त्याची फ्रिल नीट करणं, नीट नसेल तर बदलून घेणं, सॅलड वेगळ्या पद्धतीने मांडायला सांगायचो त्यांना, आणि माझं डेकोरेशनचं काम असायचंच, म्हणजे थर्माकोलचं वगैरे। तर काय झालं माहित नाही त्यांच्या डोक्यात काय आलं, पण एकदा ते खूप वाईट साईड बोलले मला की बाबा नाही आता उद्यापासून डेकोरेशनचं काम बंद, तू प्लेट पुसायला ये माझ्याकडे। म्हटलं मग तुमच्या कशाला पुसून, माझ्या पुसीन। म्हणून मग तेव्हापासून मी म्हटलं आता हा धंदा करून दाखवीन मी, आणि डंके की चोट पे करके बताऊंगा। आणि 10वीत असताना नेमकं माझ्या वर्गातला एक मुलगा होता, त्याच्या भावाचं रिसेप्शन होतं, 200-225 लोक होते, आणि ते आर हिंदी सायडर, तर त्या बाईंकडनं काम मिळवणं कठीण होतं। ते मिळवलं कसं तरी, आणि मिळवल्यावर आनंदात घरी सांगायला गेलो तर आईचा मार की पहिले ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, नंतर हे धंदे, काही बिझनेस वगैरे नाही। परत गेलो त्यांच्याकडे तर त्यांनी पुन्हा ओरडा की इतने तुम्ही नाही दे रही थी, अभी लिया, अभी जिम्मेदारी पार पाडायला पाहिजे तुला। मग परत आलो, प्रवीण जो मोठा भाऊ आहे तो पुण्याहून परत आला होता, तो इथे पॉलिटेक्निक करायचा पुण्यात। मग त्याला म्हटलं असं असं झालं तर म्हणजे ठीक आहे आपण करू, घरी न सांगता मग ते काम मी प्रवीण आणि मधला भाऊ प्रफुल असं तिघांनी मिळून, प्रफुल आणि मी डेकोरेशनची कामं खूप करायचं। पण नंतर कॅटरिंग सुरू झाल्यावर मात्र आम्हाला तिघही भाऊ आम्हाला लागायला लागले, असं ते सुरू केलं।
क्या बात है।
आणि आमच्या समोर केतकर मोतीवाले म्हणून राहायचे, आणि ते बाबांचे मित्र होते, आणि नेमके ते त्या लग्नाला आले, आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांकडे आले, आणि त्यांनी म्हणे अरे वा मनोहर तुमच्या मुलांनी खूप छान काम सुरू केलं। तर म्हणे कुठलं, तर म्हणे असं असं कालचं काम, त्यांचं रिसेप्शन होतं आणि मी गेलो आणि खूप छान त्यांनी हे केलं। तेव्हा बाबांनी आणि त्या वसंतराव केतकर यांनी जी थाप दिली ती अजूनही विसरू शकत नाही, लक्षात आहे।
जेव्हा तुम्ही हे सगळं करत होता तेव्हा एखाद्या सिच्युएशन मध्ये आपली फजिती पण होते, अशी एखादी सिच्युएशन जिथे तुमची फजिती झाली आणि तुम्ही ती कशी हँडल केली सिच्युएशन?
ऍक्च्युली सांगू का की कॅटरिंग हा असा व्यवसाय आहे की तो खूप दिव्य पार पाडायला लावतो आपल्याला माणसाला। मला पहिलाच अनुभव जो आला तो कॅटरिंगचा, पहिलं काम एक छोटं म्हणजे 300 लोकांचं नाश्त्याचं काम आलं, काही नाही, एक बटाटेवडा, खोबरं, बर्फी, चहा असं काहीतरी तत्सम होतं, आणि जो महाराज सांगून ठेवला तो आलाच नाही, यांची 5 मीटिंग 2:30 काहीच नाही। मग तेव्हा पहिल्यांदा मी आईला इन्वॉल्व्ह केलं की आई असं असं झालेलं आहे, आई म्हणे चला तुम्ही सामान हे करा, मी येते तुमच्याबरोबर, आणि तो पहिला दिलासा मिळाला। तेव्हा म्हणजे 10वी व्हायचंच होतं म्हणजे, तर आई आली आणि तिने बेसिक तयारी, बटाटे उकडवणं, रवा भाजणं हे सुरू केलं। तोपर्यंत प्रवीण भाऊ बाहेर फिरून त्यांनी एक दुसरा अजून महाराज पकडला, तोही नेमका गावावरून आला होता तेव्हा, आणि तो म्हणे चलो, तसाच तो महाराज आला, त्यांनी सगळं पार पाडलं, आणि नंतर गेली 20-22 वर्ष तो माणूस आमच्याकडे अजून काम करतो।
हो
येस तोच। आणि प्रेझेन्स ऑफ माइंड हे नेहमी या धंद्यामध्ये खूप उपयोगाचं असतं, की एखादी भाजी तुमच्याकडे संपते आहे, मग दुसरी भाजी जास्त असते, मग तुम्ही समोर मांडलेली कशी आहे, मग त्यातले चमचे मोठे असतील तर ते लहान करणे अशामध्ये, किंवा सूप उरलेलं आहे मग सूप वापरून भाजीची क्वांटिटी वाढवणे, वरणाची क्वांटिटी वाढवणे, असे सगळे प्रकार त्याच्यात करत आलो।
तुम्ही टीव्ही शो मध्ये कसे आलात?
स्ट्रगल तर खूप होता, कारण स्वतःला या फील्ड मधलं नसताना एस्टॅब्लिश करणं हे एक मोठं आव्हान होतं, आणि मला टेलिव्हिजनवर काम करायचं होतं, कारण मनात बेसिक माझ्या ऍक्टर होताच, इंडस्ट्री होतीच, आणि मग काही नवीन भाज्या जेव्हा मी देत गेलो लोकांना, तर त्यातल्या रोटरीचं एक फंक्शन होतं, त्यांना भाज्या वेगळ्या आहेत, कोणी केल्या, म्हटलं मी केल्या, अरे मग आमच्या बायकांसाठी तुम्ही शिकवा, आणि मग तो शो केला मी त्यांच्यासाठी। तेव्हा लक्षात आलं की अरे रेसिपी तर छान आहे, पण बोलणंही आपलं जे काय आहे जसं आहे ते आवडत आहे लोकांना। मग एक शो, दुसरा शो, तिसरा शो असं करता करता भराभर सुरू झाले। मग दूरदर्शनवर तेव्हा स्लॉट विकायचे, आणि 22 मिनिटाचा तो एपिसोड असायचा, आणि 8 मिनिटं आपल्याला तो वेळ मिळायचा की त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून त्या स्लॉटचे पैसे काढू शकता। मग मला ॲड तर एकही मिळाली नाही, पण मी 26 एपिसोड विकत घेतले होते, एस्टॅब्लिश झालो की ॲज अ शेफ दूरदर्शनला, 96-97 गोष्ट असेल ती। नंतर मग आलं ई टी व्ही, आणि 2003-04 गोष्ट असेल, नेमकं तेव्हा आमच्या इथे एक नंदू शिंदे नावाचे प्रोड्युसर होते, ते दूरदर्शनवर सिरियल करायचे आणि त्यांना माहिती होतं की मी छोटी मोठी ऍक्टिंग करतो. मग त्यांनी मला छोट्या त्या सिरियलमध्ये छोटासा रोल, एक कुठला तरी युनियन लिडरचा रोल दिला. त्याचं एडिटिंग होत होतं मुंबईला. तिथे नेमकं आमची एक योजना व्याहाळकर म्हणून ई टी व्हीची प्रोड्युसर होती आणि क्षिप्रा धात्रक, त्या दोघी बसल्या होत्या. आणि त्यांनी पाहिलं की म्हणतात त्या एडिटरला म्हणे नया ॲक्टर दिखरा बोले, अच्छा है बोले, नाही बोले ॲक्टर नाही शेफ आहे बोले. अरे बोले ऐसा आदमी की जरूरत आहे. आणि मग त्यांनी त्याच्याकडनं नंबर मिळवला. मग मुंबईला गेलो आपली एक छोटी बॅग घेऊन. आणि तसा लाईव्हचा एक्सपिरियन्स असल्यामुळे तर तसं मला काही खूप असं कठीण गेलं नाही कॅमेरा फेस करणं. आणि पहिले 3 महिन्यासाठी घेतलं, मग 3 चे 5 महिने झाले, मग 9 महिने, असं करता करता आता 13 वर्ष तो शो करतोय मी.
हा
तर कशाने काय तुमचं होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे कुठलीच संधी जी येते तिला कमी समजू नका, तिचं सोनं करा.
तसं बाकी वेळेस असं असतं ना की लग्नामध्ये पोहे आणि चहा मुलगी आणते आणि मग दाखवण्याचा प्रोग्राम होतो. तुमच्या बाबतीत काही उलट झालं का? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, आणि तुमची भेट कशी झाली?
लव्ह अरेंज असं दोन्ही म्हणता येईल. आणि आमच्या गल्लीतच राहायची ती, एकत्र खेळणं बिळणं असायचं आणि मग अशा टाईपनी ते झालं. पण पहिले तिला लग्नच नव्हतं करायचं, त्याच्यामुळे 2.5 वर्ष ती मी मागे होतो, ती नाही म्हणत होती. पण समाव तिला असं वाटलं की नाही हा बरा आहे.
कारण तो स्वयंपाक बनवू शकतो.
मे बी तसं असेल. आणि एका वन फाईन डे तिने मला विचारलं की आता मी तयार करशील का. पण तेव्हा मी थोडस मन काढायला सुरुवात केली होती, पण तरी मी तिला हो म्हटलं, चल करूयात म्हणून. आणि तेव्हा एक छान कविता सुचली, मी तिला सांगितली कविता. मग म्हटलं आज ज्या ठिकाणी तू उभी आहेस काल त्या ठिकाणी मी उभा होतो. मी याचक होतो तेव्हा, आज तू याचक आहेस. काल ज्या ठिकाणी मी उभा होतो आज त्या ठिकाणी तू उभी आहेस. तू मला नाकारलंस, मी तुला आवरलं नाही, हाच तुझ्या माझ्यात फरक आहे. अशी ती कविता.
पण अर्थात आता एवढं मॅनेजमेंट जेव्हा हातात तुमच्या होतं तेव्हा आय एम शुअर की तुमचा लग्नाचा मेन्यू पण तुम्हीच ठरवला असेल का? बायकोशी त्यावरनं सुद्धा कधी वाद झाले?
नाही असं काही हे नाही. कारण आमच्या इथे तेव्हा व्यवसाय असल्यामुळे बरीच मंडळी जेवायला होते 2-2.5 हजार. आणि लग्नाचं जेवण टिपिकल होतं, अगदी वरण भात भाजी पोळी पातळ भाजी जिलबी मठ्ठा, मला आवडतं ते.
तिच्या हातची कोणती डिश तुम्ही खाल्ली आणि तुम्हाला असं वाटतं की ही मला नाही जमत कितीही केली तरी?
तिच्या हातचं व्हाईट सॉस कणकेचं म्हणजे पास्ता वगैरे, लो कॅलरी पनीर बटर मसाला अप्रतिम बनवते. की त्याच्यात काजू बिजू काही घालत नाही, पण इतकं छान असतं ते की असं वाटतं की नाही अजून एकदा खायला पाहिजे. येस 93.5 रेड एफएम बजाते रहो. कट इट.